दुसऱ्या व्यक्तीला कॉल केला आहे तो दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहे. कृपया प्रतीक्षा करा किंवा थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. द पर्सन यू हॅव कॉल्ड इज स्पीकिंग टू समवन एल्स. यू कॅन वेट और कॉल अगेन लेटर. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है कॉल पर व्यस्त है. कृपया प्रतीक्षा करें या कुछ समय पश्चात प्रयास करें. तुम्ही ज्या व्यक्तीला कॉल केला आहे दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहे. तुम्ही ज्या व्यक्तीला कॉल करत आहात ती ह्या वेळेस उत्तर देत नाही. कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. द पर्सन यू आर कॉलिंग इज नॉट आन्सरिंग. प्लीज ट्राय लेटर. आप जिस व्यक्ति को कॉल करें उत्तर नहीं दे रहा है. कृपया कुछ समय पश्चात कॉल करें.